इट्स 93.5 रेड एफएम वर 7:40 झालेत. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मे चल रहा है सेलिब्रेशन. सगळ्यात आधी मनोहरच्या म्हणण्याकडे वळायचं आपल्याला. मनोहर नित्यनेमानं आपल्या निअर अँड डिअर वनचा वाढदिवस आपल्यासोबत सेलिब्रेट करत असतो. त्याच्या बेस्ट फ्रेंडचा सीमाचा आज वाढदिवस असतो. सीमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यात आनंदाला सीमा उरू नये इतका आनंद तिला मिळो. क्या बात आहे, व्हेरी गुड. सोबतच कॉल आला होता विनोदचा. विनोदच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे त्याचं पंकज. पंकजला हॅपी बर्थडे. आणि सतीश दुभाषी यांचा आला होता कॉल. त्यांच्या पत्नीचा आज वाढदिवस असतो. वा वा वा. दीप्ती दुभाषी त्यांचं नाव आहे. त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत. तुमच्यासाठी चार ट्रॅक्स येत आहेत. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.